हरे कृष्ण। तर श्रीमद भागवतामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे हृदयपूर्वक। तर आजचा विशेष दिवस आहे, आज द्वादशी आहे आणि ही जी श्रृंखला चालू आहे तर ती आजच्या स्थितीला झालेली आहे। द्वादशीच्या दिवशी अंबरीश महाराज एकादशीचं व्रत करतात आणि द्वादशीच्या पारणाच्या वेळेस दुर्वासा मुनी भेटतात आणि मग हा सगळा इतिहास घडतो। तर आपलं भाग्य आहे की या दिवशी आपल्याला श्रवण करायला भेटतंय, भलेही लीला बघायला भेटली नाही काय हरकत नाही, पण श्रवण करायला भेटतंय या दिवशी। तर याचं महत्व असं आहे की फलश्रुतीमध्ये व्यासदेव वर्णन करतात की जो कोणी अंबरीश महाराजांच्या ह्या कथेचं कीर्तन करतो, त्याचं चिंतन करतो, तर तो मनुष्य लवकरच शुद्ध भक्त बनतो। आणि जो कोणी भक्त याचं श्रवण करतात, जे लोक जे साधक, तर ते लवकरात लवकर शुद्ध भक्तीच्या स्तरावर येत असत। तर म्हणून आपलं खरोखर भाग्य आहे की आजच्या दिवशी ही कथा बोलण्यासाठी आणि श्रवण करण्यासाठी उपलब्ध होते। तर जसं श्रीमद भागवताचा जो 9वा स्कंद आहे हा मुक्ती ह्या गोष्टीला पूरक आहे। जसं भागवताचे जे पुराणाचे 10 विषय असतात, सर्ग विसर्ग स्थानम पुती ओषणम, तर ते पोषण वगैरे या 10 विषयांमधला एक विषय आहे मुक्ती। तर श्रीमद भागवताचा 9वा स्कंद मुक्ती ह्या तत्वाला फुलफिल करत असतो। आणि आता जी आपली जी श्रृंखला चालली अंबरीश महाराजांची की भगवंत म्हणतात की अहम भक्त पराधीनो, तर 9व्या स्कंदाचं हे हृदय हे श्रृंखला म्हणजे की स्वतः भगवंत भक्ती आणि भगवंताचं ग्लोरी करतायत, स्तुती करतायत। तर त्यामुळे ही जी श्रृंखला चालू ही विशेष आहे। तर आजच्या श्लोकामध्ये शिल प्रभुपाद खूप चांगल्या प्रकारे तात्पर्य देत आहेत की कशाप्रकारे भगवंत आपल्या भक्ताचं रक्षण करतात। तर या ठिकाणी दुर्वासा मुनींचं जे चरित्र आहे आणि अंबरीश महाराजांचं चरित्र आहे तर ते आपल्याला पाहायला भेटतं। अंबरीश महाराजांनी एकादशीचं पारणा व्रत केल्यानंतर द्वादशीला ज्यावेळेस पारणा वेळ आली तर त्या पारणावेळेच्या वेळेस दुर्वासा मुनी त्यांच्या महालामध्ये प्रकट झाले होते। आणि स्वाभाविक आहे की एक भक्त सदैव ब्राह्मण भोजन देण्यासाठी उत्सुक असतो, जसं आपण पण आपल्या भक्त समुदायात बघत असत की येण्या केण्या प्रकारे उत्साह तिथी बघून गृहस्थ भक्त ब्राह्मण भोजन देत असतात। तर त्याचप्रकारे अंबरीश महाराजांनी देखील ब्राह्मण भोजन दिलं, परंतु दुर्वासा मुनींना ब्राह्मण भोजनला यायला खूप उशीर झाला। म्हणजे जसं आपला 1चा टायमिंग असतो ना, आपण 2ला पोहोचतो, तर घरच्यांना वाटतं की आपण प्रसाद घेऊन घ्यावा जेणेकरून सर्विंग व्यवस्थित करता येईल। तर अंबरीश महाराजांचं देखील असं काही मनोभाव नव्हता, पण ते ब्राह्मणांना विचारलं आणि म्हणले की कसं करायचं, वेळ तर निघत चाललाय। हे म्हणले काही नाही महाराज, जलप्राशन करा, उपवास सोडला आणि न सोडल्या देखील होतो, आणि जलप्राशन केल्याने काही असं कोणाचा अपमान देखील नाही होणार। परंतु होतं असं की जलप्राशन झाल्यानंतर दुर्वासा मुनींना त्यांच्या योगिक शक्तीनं कळतं, कदाचित ते परीक्षात घेत असावे अंबरीश महाराजांची असं वाटतं या प्रसंगावरून। परंतु अंबरीश महाराज जसं दुर्वासांना जसं कळतं की अंबरीशांनी पाणी पिलेलं आहे, तर ते एकदम क्रोधित होतात आणि मग त्यांच्या योगिक शक्तीद्वारे ते एक असा असुर तयार करतात की जे अंबरीशांचा वध करू शकेल। तर एकदम आपण म्हणतो ना की गोष्ट नाही, एकदम लहान गोष्ट आहे पण त्याच्यासाठी एकदम मोठा बाव करणं, तर तसं की एकदम छोटंसं पाणी पिलं काय आणि तेवढ्या दुर्वासा मुनी एवढे क्रोधित झाले की त्यांनी एक कृत्याच उत्पन्न केले। आणि ती कृत्य पण साधारण नाही, एक सामान्य व्यक्ती हातात तलवार घेऊन किंवा बंदूक घेऊन, तसं नाही एकदम भयानक कृत्य। त्याचं वर्णन असं आहे की एकदम त्याचे केस लाल झाले, दात पुडाले, असं भयंकर विद्रूप। तर असली भयानक कृत्य एका व्यक्तीसाठी आणि ते पण छोट्याशा अपराधासाठी। तर त्या ठिकाणी मग शिलवा भगवंत बघतात की अरे अशीच परिस्थिती, आणि क्षणाचाही विलंब न करता सुदर्शन चक्र अंबरीश महाराजांच्या रक्षणार्थ उपस्थित होतं आणि ती कृत्याला नष्ट करतं आणि मग दुर्वासांच्या पाठीमागे लागतं। आणि मग प्रभुपाद तात्पर्य सांगतात की दुर्वास मुनी अतिशय विचलित होतात की आता काय करावं आणि काय नाही करावं सुचत नाही त्यांना, आणि मग पळस सुटतात इकडे तिकडे। आणि मग कुठं जातात तर सर्वप्रथम ते शिवजींकडे जातात, कारण शिवजी त्यांना वाचवू शकतील। नंतर ब्रह्माजींकडे जातात, ते देखील त्यांना वाचवत नाही। अंततः विष्णूंकडे जातात आणि म्हणतात की प्रभू वाचवा आता आम्हाला, कारण तुमचं चक्र आहे, तुमचं अस्त्र आहे, तुमचं शस्त्र आहे, तुमचं सांगण्याच्या विरोधी जाणार नाही. तर भगवंत पण हात वर करून देतात नीताय गौर हरिवर. ते म्हणतात की नाही नाही सगळ्या ठिकाणी चालेल, ये यथा मम प्रपद्यंते. पण ज्यावेळेस भक्तांचं आमचं काही रिलेशनमध्ये काही मध्यंतरी आली तर मग हा श्लोक काम करत नाही. तिथं मी काय करू शकत नाही. म्हणतात की हम भक्ता पराधीन, की मी माझ्या भक्तांच्या अधीन राहतो आणि जे काय असेल तुम्हाला मिटवायचं असेल तर तुम्ही भक्तांकडे जावा, तेच तुम्हाला मिटवू शकतो. हा सगळा मॅटर. म्हणून चैतन्य महाप्रभू देखील म्हणतात की ज्या भक्ताच्या चरणी अपराध केलेला आहे, ज्या मुखाने विष खाल्लंय त्याच मुखाने अमृत खा, त्या भक्तांच्या चरणी आश्रय घेऊ. म्हणजे की एखाद्या भक्ताच्या चरणी जर अपराध झाला असेल तर भगवंतही काय करू शकत नाही, त्या भक्ताच्या जवळ जावं लागेल, माफी मागायला लागेल, त्याची सेवा करायला लागेल, त्यावेळेस त्या अपराधातून आपण बाहेर जाऊ शकतो. तर या ठिकाणी 63व्या श्लोकामध्ये भगवंत जो श्लोक म्हणतात की अहम भक्त पराधीनो हे स्वतंत्र युव द्विज साधुवीर ग्रस्त हृदयो भक्त भक्त जन प्रिय, की मी भक्तांच्या पराधीन आहे आणि त्यांच्या हृदयामध्ये त्यांनी मला बंदिस्त करून ठेवलंय, आणि भक्तच नाही तर भक्तांचे भक्त देखील मला अतिशय प्रिय आहेत. तर ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी भगवंत आजचा श्लोक सांगतायत की ये दारागार पुत्रा प्राप्त प्राणान वित्तमिमं परम हित्वा माम शरणम याता कथम त्यक्त्वा उत्सहे, की मी का माझ्या भक्तांच्या आधीन आहे. तर भगवंत म्हणतात की ते भक्त त्यांच्याकडे जे काय अपुलन्स आहे, घर स्त्री संतती आप्तबांधव परिवार इहलोक परलोक एवढंच नाही तर स्वतःचा प्राणाचा त्याग करून ते भक्त मला शरण येतात, माझी सेवा करतात आणि म्हणून मी त्यांच्या अधीन असतो. आणि म्हणतात की अशा भक्तांचा कोण त्याग करू शकेल. तर म्हणून भगवंत आजचा श्लोक सांगून हे सिद्ध करतायत की अशा भक्तांना मी कधी त्यागू शकत नाही. का? कारण भक्त भगवंतांना अतिशय प्रिय असतात आणि मग म्हणून भगवंत भक्तांच्या अधीन राहतात. जसं पांडवांच्या जीवनामध्ये आपण बघतो की भगवंत सदैव त्यांची सेवा करण्यासाठी तत्पर होते, अर्जुनाचे सारथी बनले. वृंदावनमध्ये ब्रजवासींच्या जीवनात बघतो की भगवंत नंदबाबांची चपला पादुका आपल्या डोक्यावर घेत होते, गोपींसाठी एक शिबर लोण्यासाठी भगवंत त्यांच्यासमोर डान्स करत होते. अखंड ब्रह्मांडाचे नायक आहेत, पण भगवंत आपले भक्त ठेवतील त्याप्रमाणे राहतात. जसं भक्त भगवंतांना ठेवेल भगवंत त्याप्रमाणे स्वतःला स्थित करून घेतात. तर एकदा असंच एक बाबाजी होते आणि ते एका गावात आले. तर एका व्यक्तीने विचारलं की बाबाजी कसं काय चाललंय, कशा आहात तुम्ही? तर त्यावेळेस बाबाजी म्हणतात की आम्ही तर संन्यासी आहोत, जायरे विधी राखे राम तायरे विधी रहे राम, राम जसं ठेवतील तसं आम्ही राहतो. तर बाबाजींनी पण त्या व्यक्तीला विचारलं की तुम्ही कसे आहात? तर तो व्यक्ती म्हणतो की आम्ही संसारी लोक, जसं सीता ठेवेल तसं आम्ही राहणार. पण भगवंत म्हणतात की माझे भक्त जसे ठेवतील तसं मी राहणार, त्यात काही डाऊट नाही. जसं आपण विग्रहांचा श्रृंगार करतो तर विग्रह आणि भगवंत याच्यामध्ये भेद नाही. भगवंत भलेही ते आभूषण बऱ्याच वेळा अंगावरून पाडतील, पण भक्तानं ठरवलं की नाही हेच आभूषण घालायचं, तर भगवंतांना काही पर्याय नसतो. मग शेवटी ते काय धारण करायला लागतं. का? तर भक्त जसं सांगेल भगवंत तशा प्रकारे राहत असतात. तर भक्त एवढे प्रिय आहेत भगवंताला. 11व्या स्कंदामध्ये उद्धवाला ज्यावेळेस उपदेश देत होते कृष्ण, त्यावेळेस ते सांगतात की एखादा व्यक्ती चार वेद जाणणारा असेल, पंडित असेल, पण जर तो भक्त नसेल तर तो मला एवढा प्रिय नाही. परंतु एखादा जर चांडाल असेल जातीने वर्णाने, पण तो जर भक्त असेल तर मला अतिशय प्रिय आहे. कारण भक्त्या माम अभिजानाती, भक्तच मला जाणू शकतात. आणि म्हणून त्या ठिकाणी एका श्लोकमध्ये वर्णन करतात ते की न साधयती माम योगो न सांख्यम धर्म उद्धव न स्वाध्याय तपो त्यागो यथा भक्तीर मम उर्जिता. की एखादा व्यक्ती मला कुठल्याही योगाने साध्य करू शकत नाही, कुठल्या त्यागाने साध्य करू शकत नाही, कुठल्या ज्ञानाद्वारे स्वाध्यायाद्वारे साध्य करू शकत नाही, केवळ मला माझी भक्तीद्वारेच प्राप्त करू शकतो. म्हणून भगवंत स्वतः सांगतायत की भक्त मला अतिशय प्रिय आहेत. गीतेत देखील कृष्णाला सांगतात की तुम्हाला अतिप्रिय आहे म्हणून मी तुला हे ज्ञान देतोय. आणि अतिप्रिय म्हणजे किती प्रिय, जसं एखादा प्रियकर एखाद्या प्रियसीसाठी त्याच्यासाठी ती अतिशय प्रिय असते आणि त्याला काही असं कारण लागत नाही की भेटण्यासाठी, तो काही निमित्त काढतो आणि भेटायला जातो. त्याचप्रकारे भगवंत आपल्या प्रिय भक्तांना भेटण्यासाठी निमित्त शोधत असतात की कसं याला भेटायला जाऊ शकतो मी. जसं अर्जुनाच्या जीवनामध्ये आपण बघतो की भगवंत वेगवेगळे निमित्त काढत होते द्वारकेवरून हस्तिनापूर येण्यासाठी. तर एवढं प्रिय आहेत भक्त भगवंतांना, म्हणजे की स्वतःचा परिवार सोडतात आणि चार चार महिने हस्तिनापूरमध्ये राहतात. तर एवढं प्रेम ते भक्तांवर करतात. म्हणून भगवंत या ठिकाणी सांगतायत की अशा भक्तांचा मी कधी त्याग करू शकत नाही. भगवंत सोडा सामान्य समाजामध्ये देखील साधूंचा कोण त्याग करत नाही. आपली हिंदू संस्कृतीमध्ये जर बघितलं एखादा भगवे कपडे घातलेला असेल तर त्याला देखील दंडवत प्रणाम करतात, दान दक्षिणा देतात, खायला भोजन देतात, आहे की नाही. आपल्या भक्त समूहामध्ये जर बघितलं तर विशेष करून गृहस्थ भक्त, ब्रह्मचारी, संन्यासी ह्या भक्तांविषयी अधिक प्रेम असतं, आदर असतो, सन्मान असतो. त्यांच्या सेवेसाठी सदैव उत्सुक असतात की मी यांना कशाप्रकारे सेवा करू शकेल जेणेकरून यांना भक्तीमध्ये अडथळा येणार नाही. तर का? कारण त्या भक्तांना माहिती आहे की आपण काही कंडिशनमध्ये आहोत, परंतु ह्या भक्तांनी ती कंडिशन पार करायचा प्रयत्न करतायत. जसं स्वामी श्रील प्रभुपाद एकदा त्यांचा खूप मोठा सत्कार होत होता, खूप साऱ्या फुलांच्या माळांनी असा गळा भरलेला होता. आपण बघतो प्रभुपादांचे बरेच असे फोटो आहेत की जे भरपूर फुलांचे हार असे गळ्यामध्ये भरलेले आहेत, एवढे हार असतात की प्रभुपादांचा चेहरा शोधायला लागतो. तर अशा वेळेस प्रभुपाद एका भक्ताला म्हणाले की तुला माहिती आहे की का सर्व लोक माझा एवढा सन्मान करतायत, आदरातिथ्य करतायत, एवढं प्रेम करतायत माझ्या? तर ते भक्त म्हणले की का प्रभुपाद? तर म्हणले की मी कामवासनेवर विजय प्राप्त केलाय, भौतिक इंद्रिय तृप्तीच्या इच्छांचा त्याग केलेला आहे, त्यामुळे सर्व लोक माझा सत्कार करतायत, प्रेम करतायत माझ्यावर. तर जो साधू असतो तो साधू सगळ्या काही गोष्टींचा त्याग केलेला असतो आणि केवळ भगवंतांची सेवा हे त्याचं जीवन असतं आणि त्यामुळे इतर लोक त्याच्यावर खूप आकर्षित राहतात, त्याची सेवा करण्याची इच्छा करत राहतात. आणि जर लोक एवढे इच्छा करत असतील तर भगवंत कसे काय अशा भक्तांना सोडू शकते? म्हणून आजच्या श्लोकामध्ये भगवंत खूप सुंदर सांगतात की ते भक्त कसे असतात की त्यांनी घर, स्त्रिया, संपत्ती या सगळ्यांचा त्याग केलेला. तर भगवंतांची ही वाणी समजून घेण्यासाठी भागवतामध्ये खूप सुंदर वर्णन येतं की अशा प्रकारे आठव्या स्कंदामध्ये बली महाराजांची कथा येते. तर बली महाराज सर्वस्वाचा त्याग करतात. एकदा एक सिनियर भक्त सांगत होते की ते एका ठिकाणी गेले आणि एका कर्मी व्यक्तीने विचारले की महाराज तुम्ही कसं काय एवढं सगळं सोडून राहू शकतात, पत्नी नाही, मुलं नाही, स्वतःचं घर नाही, बँक बॅलन्स नाही, एवढ्या सगळ्यांचा त्याग तुम्ही केलेला आहे आणि कृष्णांना प्राप्तीसाठी? तर भक्त एकदम थोडं शांत होतात आणि म्हणतात की अहो हे काहीच नाही, आम्ही तर आमचा त्याग काहीच नाही, खरा त्याग तर तुमचा आहे, आम्ही ज्या व्यक्तीसाठी त्याग केलाय त्या व्यक्तीचाच तुम्ही त्याग केलेला आहे, म्हणून खरे त्यागी तर तुम्ही आहेत. पण भगवंताचे जे भक्त असतात तर ते ह्या प्रकारच्या त्यागाला एवढं महत्व देत नाही. जसं बली महाराज ज्यावेळेस त्यांच्याकडे वामनदेव आले तर वामनदेवांनी 3 पाऊल जमिनीमध्ये सगळं त्रैलोक्य हडप करण्याचं प्लॅनिंग केलं होतं आणि शुक्राचार्यानं कळत देखील की हे बटू ब्राह्मण कोणी सामान्य व्यक्ती नाही, हे स्वतः भगवान श्री विष्णू आहेत. आणि बली तू जर यांना वचन दिलंस दान देण्याचं तर हे सगळं काय हरण करतील. बली महाराजांनी एवढं सगळं प्राप्त केलं होतं ना इंद्राबरोबर फाईट करून, इंद्राला बसायला आसन सुद्धा सोडलं नव्हतं. आणि ते बली म्हणतात की जर विष्णू माझ्यासाठी मागत असतील, विष्णूंना काही द्यायचं असेल तर मी सगळं काही द्यायला तयार आहे. आणि बली महाराजांनी असं उदाहरण स्थापित केलं की स्वतःच्या गुरूंचा त्याग केला. या ठिकाणी गुरूंचं नाव तर आलंच नाही, सगळ्या संपत्ती, ऐश्वर, सगळं आप्त मंडळ यांचा त्याग केला. तर बली महाराजांनी स्वतःचा गुरुचा देखील त्याग केला, संपत्तीचा तर त्याग केलाच केला आणि भगवान श्री विष्णूंना सर्वस्व दिलं. आणि एवढंच नाही की ज्यावेळेस 3रं पाऊल द्यायचं होतं त्यावेळेस स्वतःचं मस्तक दिलं की म्हणलं याच्यावर तुम्ही पाय ठेवा आणि बली महाराजांना भगवत आणि पाताळलोकामध्ये पाठवलं. तर भक्त जो असतो तो आपलं सर्वस्व देत असतो. जसं आपल्या जवळ तुकाराम महाराजांचं गाव आहे देहू, तर तुकाराम महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये जर आपण बघितलं तर सर्व काही भगवंतांच्या सेवेसाठी सोडून दिलं. त्यांचं जीवन जर बघितलं तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं असं कुठलंही कार्य नव्हतं की जे त्यांच्या परिवारासाठी होतं, त्यांच्या समाजासाठी होतं. त्यांचं जीवनातलं प्रत्येक कार्य केवळ आणि केवळ भगवंत यांच्या संतुष्टीसाठी. मग याच्यामुळे त्यांचं काय काय झालं की त्यांच्याकडे जी जहागिरी होती, जे काही ते सगळंच नष्ट झालं त्यांचं. एवढी जमीन जुमला होता ते सगळं लुटला गेला. नंतर दुष्काळामध्ये अशी स्थिती झाली की त्यांची पत्नी मेली, परिवार मेला. तर त्यावेळेस तुकाराम महाराज खूप सुंदर श्लोक म्हणतात, अभंग म्हणतात. ते म्हणतात की बरे झाले देवा निघाले दिवाळे, की ह्या घरदार पत्नी पुत्र जे काय गेलं तर याच्यामुळे मी कदाचित आसक्त झालो असतो, पण आता तुम्ही ते काढून घेतल्यामुळे मी अनासक्त झालोय स्वाभाविकच. मला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची रुची नाही. हा तुकाराम महाराजांचा भाव होता. चैतन्य चरितामृत मध्ये यामध्ये आपण बघतो की मायापूरमध्ये श्रीवास ठाकूर यांच्या घरी चैतन्य महाप्रभू नृत्य करायचे. तर एक दिवस असं झालं की श्रीवास ठाकूरांचा पुत्र नृत्याच्या दरम्यान मृत पावला. आणि जसं श्रीवास ठाकूरांना कळालं, घरात गेले की कसला आरडाओरड चालू आहे, तर ते म्हणले की आपला पुत्र मृत्यूमुखी पडलेला आहे. श्रीवास ठाकूर म्हणले की ह्यावेळी चैतन्य महाप्रभू नृत्य करत आहेत, तर त्यांच्या नृत्यामध्ये जरा देखील बाधा यायला नाही पाहिजे, म्हणून कोणी आरडाओरड करायचं नाही. आणि जर का कोण रडलं ओरडलं तर मी स्वतः गंगेमध्ये उडी देईल. आणि श्रीवास ठाकूर पुन्हा कीर्तनामध्ये आले. आणि काही वेळानंतर ज्यावेळेस चैतन्य महापूर्ण कळालं की श्रीवासचा पुत्र मृत्यूमुखी झालाय, तरी देखील श्रीवास नृत्य करतोय माझ्याबरोबर. तर असे भक्त असतात की स्वतःचा पुत्र परिवार याचा देखील विचार करत नाही, भगवंतांच्या संतुष्टीसाठी. हरिदास ठाकूरांचं जर बघितलं आपण, स्वतःचा प्राण त्यागायची इच्छा केली की खंड खंड होय जदी मोर देह, की जरी माझ्या देहाचे तुकडे तुकडे जरी झाले तरी देखील माझ्या जीवेद्वारे हरिनाम घ्यायचं थांबणार नाही. स्वतःचा प्राण देखील त्यागायला तयार होतात. आणि या सगळ्या गोष्टी एकाच उदाहरणा जर बघायचं असेल तर सगळ्यात सर्वोत्तम आणि सर्वोच्च उदाहरण म्हणजे वृंदावनचे ब्रजवासी. वृंदावनचे ब्रजवासी हे सदैव कृष्णांच्या सेवेमध्ये नियुक्त राहतात. ह्या लोकाची आणि परलोकाची देखील त्यांना काही इच्छा नसते. एकदा श्रीकृष्णांचं डोकं दुखत होतं, त्यावेळेस भगवंत नारद मुनींना म्हणाले की माझ्या डोकं दुखण्यावर एकच उपाय. ते म्हणले कुठलंही होमिओपॅथी, ॲलोपॅथी, ॲक्युप्रेशर कुठलंही काम करणार नाही, एकच उपाय की शुद्ध भक्तांच्या चरणाची रज ज्यावेळेस माझ्या डोक्याला लागेल त्यावेळेस माझं डोकंदुखी थांबेल. तर म्हणले की जा तू घेऊन ये. तर नारद मुनी म्हणले की कुठं कुठं जायचं, ते म्हणले जिथं शुद्ध भक्त आहे तिथून घेऊन ये. मग ते सगळ्या भक्तांकडे जातात, कोणच द्यायला तयार होत नाही, कारण कोण देणार ना आपल्या स्वामींच्या मस्तकावर आपलेच धूळ. पण ते सगळे फिरून आल्यावर भगवंतांना म्हणतात की भगवंत सॉरी, तुम्हाला हा त्रास सहन करावा लागेल, कारण कोणच भक्त देईना झाले. तर भगवंत म्हणले की ठीक आहे, तुम्ही वृंदावनात जावा, तिथल्या गोपी तुम्हाला नक्कीच चरण धुऊ देतील. आणि मग गोपींकडे येतात नारद मुनी आणि म्हणतात की अशा अशी स्थिती आहे, तुम्ही चरण धुऊ देणार का? तर ते म्हणले लगेच एक आपले ओढणी आथरतात आणि सगळे पाय तिथं झाडून ते चरण धुऊ देतात. नारद मुनी आश्चर्य करतात, म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय करतायत? जर तुम्ही चरण धुऊ दिली तर काय होणार, शाश्वत काळासाठी नरकात जाणार. तर गोपी म्हणतात की काही हरकत नाही, जर एक क्षणासाठी कृष्णांचं डोकं दुखायचं थांबत असेल तर आम्ही शाश्वत काळासाठी नरकात जाऊ. गोपी भगवान श्रीकृष्ण हे भगवंत आहे म्हणून प्रेम करत नव्हते, तर कृष्ण हे आमचे आहेत म्हणून प्रेम करत होते. तर ही जी भक्ती ही सर्वोच्च आहे. आणि ते असंच सर्वोच्च उदाहरण आजच्या युगासाठी हिज डिवाईन ग्रेस एस सी भक्तिवेदान स्वामी शिल प्रभुपाद, जे आपले इस्कॉन संस्थेचे फाउंडर आचार्य आहेत. स्वामी प्रभुपादांचं जर जीवन बघितलं तर त्यांनी ग्रस्त जीवनामध्ये असताना त्यांच्याकडे जे काही घर होतं ते घर त्यांनी प्रचारासाठी दिलं होतं. त्यांच्याकडे जे पण धन येत होतं त्या धनातला बराच वाटा गौडीय मठाला प्रचार कार्यासाठी देत होते. नंतर त्यांची जी काही संपत्ती होती तर दैवयोगाद्वारे भगवंतांनी त्यांची संपत्ती सगळी हरण केली. आणि त्यांचा इहलोक परलोक याचा देखील विचार केला नाही. एक संन्यासी साता समुद्रापलीकडे जाऊन कृष्ण भावनेचा प्रचार करणं 50 वर्षापूर्वी म्हणजे खूप कठीण गोष्ट होती, की संन्यासाश्रम भ्रष्ट होऊ शकेल अशी स्थिती होती. पाश्चात्य देशमध्ये ज्या ठिकाणी मांसाहार, नशापान, व्यभिचार या गोष्टी प्रमुख आहेत, अशा ठिकाणी जाऊन प्रभुपादांनी स्वतःच्या अंतिम गंतव्याची देखील विचार केला नाही. त्यांनी बाहेर देशात जाऊन प्रचार केला. आणि प्रचाराला गेल्यास त्यावेळेस वय काय होतं त्यांचं, 70 वर्ष. ज्यावेळेस जलदूतमध्ये प्रचार करत होते तर त्यांना दोन हार्ट अटॅक आले. असे मरणप्राय अवस्थेमध्ये की अक्षरशः प्रभुपाद म्हणतात त्यांच्या डायरीमध्ये की जर का अजून एक अटॅक आला असता तर नक्कीच मी मेलो असतो. पण त्यावेळेस श्रील प्रभुपाद खूप सुंदर कविता लिहितात की नचाव नचाव प्रभू नचाव सैमते काष्टेर पुतली जथा नताव श्रीमते. की काष्टेर पुतली जसं त्या बाहुल्यांचा खेळ असतो त्यांना नाचवलं जातं, तर भगवंता तुम्ही मला त्याच्याप्रमाणे नाचवा, जशी तुमची इच्छा आहे तसं करा. तर हा भगवंताचं समर्पण असतं, हा ही अनासक्ती असते स्वतःप्रती आणि स्वतःच्या वस्तू व्यक्तींप्रती, आणि केवळ भगवंताची सेवा करायची इच्छा करतात. आणि मग त्यावेळेस भगवंत प्रभुपादांच्या स्वप्नात आले, म्हणाले की प्रभू अभय तू घाबरू नकोस, आत्ता मी हे नाव मी स्वतः याचा कप्तान म्हणणार आहे. आणि एकदम सुखरूपरित्या प्रभुपादांना पाश्चात्य देशामध्ये पाठवलं आणि त्या ठिकाणी खूप सुंदर प्रकारे प्रभुपादांना प्रचार झाला. आणि आज आपण त्या प्रचाराचं फळ बघू शकतो की इस्कॉन ही संस्था संपूर्ण जगभरामध्ये सर्वात जास्त समाजकार्य आणि आध्यात्मिक कार्य करते. तर त्याचप्रकारे भगवंत अशा भक्तांचा कधीही त्याग करू शकत नाही. भले बली महाराजांकडून संपूर्ण जग गेटलं, त्रिलोक गेटलं, परंतु पाताळ लोकाचा राजा बनवून स्वतः भगवंत त्यांचे द्वारपाल झाले. तुकाराम महाराज जरी त्यांच्याकडचं सगळं ऐश्वर गेलं, सर्वस्व गेलं, तरी देखील तुकाराम महाराजांना ह्या कलियुगामध्ये अशी आश्चर्याची गोष्ट जी सत्ययुगामध्ये एकदाच घडली होती, ध्रुव महाराजांसाठी विमान आलं होतं, ती गोष्ट भगवंतांनी तुकाराम महाराजांशी घडली केली, त्यांच्यासाठी विमान पाठवलं. वृंदावनच्या ज्या गोपी होत्या यांनी जे काही प्रेम केलं होतं भगवंतांवर सर्व घरदार सोडून, तर भगवंत म्हणतात की मी तुमच्या प्रेमाचा कधीही ऋण चुकवू शकत नाही, तुम्ही केवळ तुमच्या सेवेने संतुष्ट राहा, हे भगवंत आहेत. म्हणून अशा भगवंत अशा भक्तांना भगवंत कधी सोडणार नाही. आणि असे भरपूर भक्त आहेत जे महाराष्ट्र गुजरात कर्नाटकमध्ये आपल्याला बघायला भेटतील की जे भक्तांसाठी भगवंत स्वतः पाणी भरलेलं, कोणासाठी शेत सांभाळलेलं, कोणाच्या बऱ्याच काही गोष्टी केलेल्या, तर केवळ भक्ताच्या प्रेमासाठी. म्हणून भगवंत कधी अशा भक्ताला सोडत नाही आणि भक्तही कुठली आशा ठेवत नाही. भक्ती मुक्ती सिद्धी सकली अशांत कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. की कृष्ण भक्ताला काही नसतं पाहिजे, तो सदैव शांत राहतो. म्हणून या ठिकाणी प्रभुपाद भाषांतरामध्ये खूप सुंदर वाक्य सांगतात की ज्या भक्तांनी सर्वस्वाची आहुती देऊन भगवत सेवेचे व्रत घेतले आहे त्यांचे भगवंत सर्वतोपरी रक्षण करतात हे निश्चित. की अशा भक्तांचं भगवंत सदैव रक्षण करतील ज्यांनी भगवंतांसाठी आपलं जीवन आपलं सर्वस्व अर्पण केलं. आणि पुढच्याच लाईनीत प्रभुपाद सांगतात की या श्लोकात आणखी एक शब्द महत्वाचा आहे, दारागार पुत्रा. की घर पत्नी मुले बाळे मित्र बांधव समाज आणि प्रेम संबंध या सर्वांमध्ये आसक्त राहणे हा पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची कृपा प्राप्त करण्याचा मार्ग नव्हे. जो विषय सुखासाठी ग्रस्त जीवनात आसक्त आहे तो शुद्ध भक्त होऊ शकत नाही. जर आपण दोन नावेमध्ये पाय ठेवला तर आपण योग्य गंतव्यावर पोहोचू शकत नाही. तर दोन नावे म्हणजे की इंद्रिय तृप्तीची इच्छा आणि भक्ती. तर प्रभुपाद या ठिकाणी सांगतायत की जो कोणी ग्रस्त जीवनामध्ये आसक्त राहील तो शुद्ध भक्त बनू शकत नाही, बनू शकणार नाही. आणि म्हणून शास्त्र आपल्याला सदैव सांगत असते की आपण ह्या भौतिक जगाप्रती अनासक्त व्हायला पाहिजे. पण ही अनासक्ती कधी येऊ शकते? श्रीमद भागवतामध्ये वर्णन येतं पहिल्या स्कंदामध्ये की वासुदेव भगवती भक्ती योग प्रयोजित जनेत्याशु वैराग्यम ज्ञानम च यद अहितुकम. की ज्यावेळी आपण वासुदेव भगवंतांची भक्ती करू त्यावेळेस आपोआपच आपल्या हृदयामध्ये जनयत्याशु वैराग्यम ज्ञानम च, की आपल्या हृदयामध्ये वैराग्य आणि ज्ञान प्रकट होणार आहे. भक्ती म्हणजे काय? की भक्ती म्हणजे भगवंतांच्या नामाविषयी श्रवण कीर्तन, त्यांच्या कथेविषयी श्रवण कीर्तन. सवई मन कृष्ण पदारविंदो, की आपलं मन भगवंतांच्या चरणारविंदामध्ये सदैव संलग्न ठेवणं. आणि ज्यावेळेस आपण अशा प्रकारे भक्तीचा आश्रय घेऊ, गीता भागवत या ग्रंथांचा आश्रय घेऊ, तर त्यामध्ये आपल्या हृदयामध्ये ज्ञान प्रकट होईल आणि त्या ज्ञानाच्या आधारावर आपण स्वाभाविकच वैराग्य आपल्यामध्ये उत्पन्न होऊ शकेल. म्हणून आपल्याकडे भरपूर काही गोष्टी असतील, भरपूर अपुलांस असेल, कोणी श्रीमंत असेल, चांगली सुंदर पत्नी असेल, मुलं संपत्ती ऐश्वर सगळं काय असेल, महत्वाचं हे नाही की आपण त्या सगळ्या ऐश्वर्यामध्ये अडकलोय. महत्वाची गोष्ट ही आहे की आपण त्या सगळ्या ऐश्वर्यामध्ये राहून देखील अनासक्त आहोत, ही गोष्ट सर्वात महत्वाची. म्हणून श्रील प्रभुपाद एकदा गौडीय मठामध्ये गेले होते नुकताच प्रचार करून आल्यावर, बाहेरच्या देशात. तर त्यावेळेस त्यांचे संन्यासी गुरुभक्त जे होते ते त्यांना म्हणाले की अभय भाऊ, तुम्ही खूप मोठी क्रांती केलेली. चैतन्य महापुरूंची जी वाणी होती पृथ्वीच्या आदे नगरादे ग्राम, तर ती वाणीचा तुम्ही प्रचार करू शकले, बाकी कोणीही नाही केलं. म्हणून तुम्ही चैतन्य महापुरूंना अतिशय प्रिय आहात. तर शिल प्रभुपाद आपल्या नम्रतेपोटी म्हणतात की माझ्यासाठी तुम्ही सगळेजण प्रार्थना करा की मी एवढ्या ऐश्वर्यमय स्थितीमध्ये राहतो. मी जे मंदिरं बांधले ते एकदम सगळे करोडतले आहेत. माझे भक्तांसाठी सगळे काही ऑपुलन्स आहे. सगळ्या मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरतोय, विमानांमध्ये प्रवास करतोय. तर तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा की मी मायेमध्ये पडणार नाही, या सगळ्या प्रलोभनांना बळी पडणार नाही. तर त्यावेळेस ते विद्वान पंडित त्यांचे गुरुभक्त म्हणाले, गुरुबंधू, की स्वामीजी तुम्ही जे काही केलेलं आहे ना ते तुम्ही कृष्णांना समर्पित राहून केलेलं आहे, आणि जे पण गोष्टी स्वीकारतायत ते कृष्णांसाठी स्वीकारतायत, आणि म्हणून तुम्ही निश्चित ह्या गोष्टींना कधीही आसक्त होणार नाही. म्हणून महत्वाची गोष्ट ही आहे की आपण सगळ्या गोष्टींमध्ये आहोत पण त्यामध्ये अनासक्त आहे. म्हणून या ठिकाणी प्रभुपाद म्हणतात की भलेही गृहस्थ भक्तांच्या जीवनामध्ये परिवार असेल, धन ऐश्वर असेल, या सगळ्या अपुलन्स असेल, सगळे ऐश्वर असतील, परंतु भक्त जर भगवंतांच्या सदैव सेवेचा विचार करत असेल तर तो त्यामध्ये कधी अटॅच आसक्त होणार नाही. पण जर ह्या अपुलन्सचा मिसयूज केला तर मग निश्चित तो धोक्यात जाईल. जसं दुर्वासा मुनींकडे अपुलन्स होता, मिस्टिक पॉवर होती, योगिक शक्ती होती, आणि ज्या योगिक शक्तीचा त्यांनी चुकीचा वापर केला भक्तांची हत्या करण्यासाठी, तर त्याचा परिणाम त्यांना भोगायला लागला की त्यांना होरपळत पळत सुटावं लागलं पूर्ण ब्रह्मांडामध्ये, कोणीही त्यांना वाचवू शकलं. तर त्याचप्रकारे आपल्याकडे जे काही अपुलन्स असेल, जे पण ऐश्वर असेल, त्या ऐश्वर्याप्रती आपण ज्यावेळेस अनासक्त राहू तर मग आपल्याला त्याचं भय नाही, आणि हे आपण भक्तीद्वारे करू शकतो. आणि शिल प्रभुपांनी खूप सोपा मार्ग दिलेला आहे. प्रभुपांनी एवढ्या काही उपमार्ग दिले आहेत भक्तीसाठी की ज्या मार्गांद्वारे आपण सहज भक्ती करू शकतोय. कारण हे आचार्यांचं विजन आहे, माहिती होतं प्रभुपांना की भविष्यामध्ये लोक म्हणतील की आम्हाला वेळ नाही, कारण हे सगळ्यात मोठं रिझन असेल. पण प्रभुपादांनी अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत ज्या सहज आपण चालता बोलता करू शकतो. जसं आपण कुठेही कामावर असू, कुठेही उद्यावर असू, तर 10 मिनिटात एकदा आपण जर एक महामंत्र म्हणला तर एक तासात आपण कमीत कमी 6 महामंत्र म्हणू शकतो. म्हणजे की आपण आपलं काम पूर्णपणे कृष्ण भावनाभावी ठेवू शकतो. गरज नाही की प्रत्येक मुवमेंटला आपण हरे कृष्ण, पण ऍटलीस्ट एवढं तर करू शकतो की 10 मिनिटात एकदा हरे कृष्ण म्हणू शकतो. किंवा कुठं मिटिंगमध्ये असेल, किंवा कुठं स्ट्रॅटेजी प्लॅनिंग चालू असेल, बोर होतं कधी कधी तर आपल्याला वाटतं की नकोच तिथं बसायला, पण उठूही शकत नाही. अशा वेळेस जस्ट आपण तोंड बंद करून आतल्या आत हरे कृष्ण हरिनामाचं स्मरण करू शकतो. त्यासाठी काय वेळ लागणार आहे का? काही भक्त असे आहेत की जे आपल्या खिशामध्ये किंवा साईड बॅगमध्ये श्लोका बुक ठेवतात, त्या श्लोकामध्ये भगवंतांच्या सुंदर सुंदर स्तुती असतील, त्या स्तुतींचं स्तवन करत राहतात, ज्याद्वारे ते सदैव कृष्ण भावनेमध्ये राहू शकतात. काही ग्रस्त भक्त तर असे आहेत की एक रूपसागर प्रभू म्हणणे, तर त्यांनी त्यांच्या घरामध्ये वेगवेगळ्या रूममध्ये वेगवेगळे श्लोक लटकवून ठेवले, टांगून ठेवले, आणि ज्यावेळेस त्या रूममध्ये जातात ते श्लोकांचं वाचन करतात, मोठ्याने गातात, जेणेकरून त्यांचं जी भावना आहे ती अजून स्ट्रॉंग बनते श्रीकृष्णांच्या चरणांप्रती. तर असं म्हणू शकत नाही आपण की मी गृहस्थ आहे, मी ब्रह्मचारी, की मला वेळ नाही आहे कृष्णांच्या विषयी चिंतन करण्यासाठी किंवा श्रवण करण्यासाठी. नाही, आपण जर वेळ काढला तर निश्चित आपण वेळ देऊ शकतो या सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणून आपल्यासाठी एक ज्वलंत उदाहरण आहे की एरवडे एक गाव आहे, त्या ठिकाणी विमलप्रसाद म्हणून एक भक्त आहेत. तर ते प्रभूजी, त्यांचा परिवार एवढा आदर्श परिवार आहे की ज्या परिवाराकडून आपण आदर्श घेऊ शकतो भक्ती करण्यासाठी, की सुंदर परिवार आहे. सकाळी 4:30 वाजता सगळेजण उठतात, घरातले दोन्ही मुलं, दोन्ही नवरा बायको, 4:30 वाजता उठून हात तोंड धुतात आणि मस्तपैकी जपाला बसतात. पहिलं काम म्हणजे घरातलं की जप करणे, आणि जसं 16 माळा जप होतो त्यानंतर मग स्नान क्रिया आधी उरकून मग शेतातली कामं वगैरे करतात. तर हा आहे आदर्श ग्रस्त परिवार. आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस ते रेग्युलर रुटीनमध्ये काम करत राहतात तर त्यावेळेस कुठं बाहेर गेले गाडी घेऊन, तर गाडीत एखादं छोटं मोठं पुस्तक असतं, एखादी भगवद्गीता असते. एकदा असं झालं की ते टोलमध्ये ज्यावेळेस गेले तर टोलवाल्या व्यक्तीला सहज किती 2 मिनिटाचा वेळ असतो, तेवढ्या वेळामध्ये जस्ट त्याच्याशी बोलले की कुठले तुम्ही, इथलेच आहे का, मग तुम्ही कुठले, हा इथले, आणि जस्ट त्यांच्याशी असं बोलताना एक छोटस पुस्तक त्याच्या हातात दिलं आणि तो व्यक्ती एवढा खुश झाला, तो म्हणाला की सगळे लोक इथं प्या 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 हॉर्न वाजवतात, शिव्या घालतात, पण तुम्ही एक व्यक्ती असत की ज्याने आम्हाला एक गिफ्ट दिलंय छोटस पुस्तक, आणि खूप खुश झाले. आणि ते पुस्तक घेऊन ते म्हणले की हरकत नाही, मी या रस्त्याने नेहमी येत राहतो, तुम्हाला हे पुस्तक आवडलं तर माझ्याकडे अजून पुस्तक आहेत, मी तुम्हाला आणून देईल. आणि ज्यावेळेस ते गावामध्ये फिरत असतात, जर कोणा भक्तांकडे व्यक्तींकडे गेले तर सहज त्यांना गीता देऊन ठेवतात की ही घ्या गीता वाचा. म्हणजे काय की एखादा वैरागी व्यक्ती ज्या भगवे वस्त्र धारण केले आहेत, एखाद्या दंड धारण केला, तर तो व्यक्तीला काही लिमिटेशन येतात जाण्यासाठी, किंवा त्या व्यक्तीकडे बघितलं की समाज म्हणतो की हा आला आता सांगणार आपल्याला काही अध्यात्माविषयी, म्हणून बरेच लोक पळकाळत असतात. पण एखादा व्यक्ती जो फॉर्मल ड्रेसमध्ये नॉर्मल ड्रेसमध्ये जाणार, सामान्य व्यक्तींना माहीत नसतं की हा भक्त आहे आणि आपल्याला प्रचार करण्यासाठी येतोय, त्याने त्या कपड्यांच्या आतमधून कृष्ण भावनेचा बॉम्ब बांधून ठेवला असतो. आणि जसं ते भक्तांजवळ तो जाईल आणि जस्ट कृष्णांविषयी चर्चा करेल तर तो कृष्ण भावनेचा बॉम्ब फुटणार आणि त्या भक्ताचं जीवन परिवर्तन होऊ शकतं. किंवा एखादा ब्रह्मचारी भक्त आहे तर सहज कळत न कळत एखाद्याची प्रेमानं आपुलकीनं विचारपूस करतो, तेवढ्यात भक्त बनून जातो. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ आला होता, त्यामध्ये गौरकृष्ण महाराजांचा व्हिडिओ सांगितलेला होता. त्यामध्ये ते जस्ट साऊथ अरेबियाला बसलेले असतात आणि त्या ठिकाणी एक एअरपोर्टचा ऑफिसर असतो, तर त्याला जस्ट बोलता बोलता असं बोलले की तो व्यक्ती म्हणला आत्तापर्यंत कुराण पुराण सगळं वाचून कोणी मला जे काही समजवलं असेल, मला माझ्या आजी माझी काजी ज्याने पण, तर मला जे भगवंत कळाले ते तुमच्या 5 मिनिटाच्या चर्चेत कळालेत. तर भक्त कुठल्याही स्थितीवर असेल, स्थाने स्थिती श्रुतीगता स्तनवाक म्हणोबी, की ज्या स्थानावर असेल त्या स्थानावरून तो कृष्णांची सेवा करू शकेल. परंतु त्याने कधी ते सगळं होऊ शकेल, ज्यावेळेस तो भगवंतांच्या सेवेमध्ये नियुक्त असेल, त्यांच्या भक्तीमध्ये नियुक्त असेल, त्यावेळेस तो खऱ्या अर्थाने अनासक्त होऊ शकतो. म्हणून श्रील प्रभुपाद म्हणतात की ही गोष्ट सहज प्राप्त होणारी नाही, याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल. आणि कुठलीही गोष्ट जर प्रॅक्टिस प्राप्त करायची असेल तर त्यासाठी 2 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. पहिलं म्हणजे की भगवंतांचा आशीर्वाद कृपा, आणि दुसरी गोष्ट की त्याचे प्रामाणिक प्रयत्न. तर भलेही भक्ती आपल्याला ज्ञान आणि वैराग्य देणार आहे, पण त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल भगवंतांची कृपा प्राप्त करण्यासाठी. आणि ज्यावेळेस आपण आपलं जीवन अशा प्रकारे या सगळ्या स्थितींमध्ये ठेवू, तर त्यावेळेस निश्चित आपल्याला कृपा प्राप्त होईल. हे तर झालं एक सगळ्या सुखी परिवाराचं, पण मी अशा एका व्यक्तीला जवळून बघतोय की ज्याचं जीवन संपूर्ण समस्यांनी भरलेलं आहे, प्रत्येक पावला पावलावर एक समस्या जाते त्यावर दुसरी समस्या येते, आणि अशा स्थितीमध्ये त्या भक्ताने त्याचं आध्यात्मिक जीवन एवढं उच्च स्तरावर ठेवलंय की त्या स्तरामध्ये त्या भक्ताने पूर्ण भगवद्गीता बाय हार्ट केलेली आहे पूर्ण श्लोकाद्वारे. म्हणजे की केवळ अध्यात्माचा आश्रय घेतोय आणि सदैव सकाळी मॉर्निंगला 4 वाजल्यापासून उठून भगवंतांच्या विग्रहांचं पूजा अर्चन करून भक्ती करतायत आणि पूर्ण जीवन भगवंतांवर आश्रित राहतायत. तर अशा भक्तांसाठी भगवंत कसं काय त्यांचा त्याग करू शकतील? शक्यच नाही. भगवंत भलेही आपल्या स्थितीमध्ये आपण म्हणू शकतो की मी त्या स्तरावर नाही, ते करू शकत नाही, मला जप करताना देखील जप चांगला होत नाही, काही हरकत नाही, भगवंत ते देखील बघत असतात की त्याचे प्रयत्न चालू आहेत, तो नक्की काहीतरी कार्य करणार. म्हणून आपल्याला अनासक्त होणं खूप गरजेचं आहे या जगामध्ये, आणि अनासक्त भक्तीद्वारे होऊ शकतो, आपल्या प्रयत्नांद्वारे होऊ शकतो. एकदा जनक महाराजांच्या राज्यामध्ये जनक महाराज आसनावर स्थित असतात आणि त्या ठिकाणी अष्टवक्रमुनी फिरस्तीला आले असतात. अष्टवक्रमुनींना बघितल्यावर जनक महाराज स्वाभाविकच स्वागत सत्कार केला आणि त्यांना प्रश्न विचारला की महाराज मला एक प्रश्न आहे की ह्या जगामध्ये व्यक्ती आसक्तीतनं मुक्त कसा होऊ शकतो, ह्या जगाशी तो अनासक्त कसा होऊ शकतो? तर अष्टावक्र मुनी लगेचच पळत सुटले बाहेर आणि जनक महाराजांना वाटलं काहीतरी अपराध झाला आपल्याकडून, ते पण त्यांच्या मागे पळत सुटले. आणि बाहेर आल्यावर त्यांना एक मोठं झाड दिसलं आणि अष्टावक्र मुनी त्या झाडाला आलिंगन केलं आणि जनक महाराज म्हणले काय करताय, सोडा त्या झाडाला. तर म्हणाले की हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे, त्या झाडाला तू धरून ठेवलेलं आहे आणि म्हणतो की मला यातनं मुक्त कसं होता येईल, त्या झाडाला सोडतो आपोआपच अनासक्त होशील. तर त्याच प्रकारे हे भौतिक जगत आहे की आपल्याला अज्ञानामुळे सतत बांधून ठेवत आहे, पण ज्यावेळेस आपण भक्ती करू आपल्याला कळून येईल की हे बंधनाचं कारण आहे आणि आपण स्वाभाविकच अनासक्त होऊ शकतो या सगळ्या गोष्टींना. आणि म्हणून भले आपल्या कुठल्याही आपण स्तरावर असू पण आपण सदैव हा प्रयत्न करायला पाहिजे की या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अनासक्त राहू. आपल्या कुठल्याही स्थितीमध्ये असू आपल्याकडे कुठलंही ऐश्वर असेल तर त्यामध्ये आपण अनासक्त राहू शकू कारण भगवंत आपला ॲटिट्यूड बघणार आहेत आपला अचीवमेंट नाही बघणार आहे. म्हणून आपण सदैव ह्या भावनेत राहायला पाहिजे की बी डिटॅच फॉर रिझल्ट नॉट गोल की आपण आपल्या ध्येयाप्रती आसक्त राहायला पाहिजे परिणामाप्रती नाही रिझल्टप्रती नाही. आणि जर मग असं जीवन आपलं ठेवलं तर मग निश्चितच की भगवंतांना आपण प्रिय होऊ शकतो भले आपल्याकडे मग किती ऐश्वर आलं काय आणि सगळ्या जगाचा राजा झालो तरी देखील आपण त्यामध्ये आसक्त होऊ शकत नाही आणि निश्चितच मग भगवंत आपल्यावर त्यांचा आपण प्रिय बनू शकतो. तर या ठिकाणी थांबूया. कुणाला काही प्रश्न असतील टीका टिप्पणी असेल तर विचारू शकता.